स्तोत्र संहिता अध्याय 80 मुख्य गवयासाठी शोषणनिम भूकमले या चालीवर गावयाचे असाफाचे साक्षरूपी स्तोत्र। हे इस्रायलाचा मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू कान दे, जो तू करुबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रगट कर। एफ्राईम, बन्यामिन व मनस्से ह्यांच्या समक्ष तू आपला पराक्रम दाखिव आणि आम्हाला तारायाला ये। हे देवा, तू आम्हाला परत आण, आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू। हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू कोठवर कोपायमान राहणार? तू त्यांना अश्रुरूप अन्न खावयास दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यावयास दिली आहेत। तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या कलहास कारण करीतोस आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करीतात। हे सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू। मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला। तू त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला। त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले। त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबविले। त्याची कुंपणे तू का मोडिली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडितात। रानडुकर त्याची नासधूस करीतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करीतात। हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो। स्वर्गातून दृष्टी लावून पहा व ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर। जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लाविले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर। ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे। तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात। तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो, म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही। आमच्या जीवात जीवाण, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू। हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू।